हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वार तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण
हरि जय जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण
हरि जय जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण
हरि जय जय राम कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण
हरि जय जय राम कृष्ण हरि
जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि तुम्ही संत माय बाप कृपावंत
तुम्ही
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण
अवतार तुम्हा धराया कारण
अवतार तुम्हा धराया कारण,
अवतार तुम्हा धराया कारण,
उद्धराया जन जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म,
वाढावया सुख भक्ती भाव धर्म,
कुळाचार नाम विठोबाचे,
कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे,
अवतार तुम्हा धराया कारण,
अवतार तुम्हा धराया कारण,
अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया
कारण,
उद्धराया जन जड जीव, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई, विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार कुमाई,
विठोबार
कुमाई,
पतिता कीर्ति वाणो काय
विठला 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 बोला पुंडरीकावर हरिको श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठला 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 हरि नमो विठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा संत श्रेष्ठ महावैष्णव श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा अभंग संत श्रेष्ठ गुरुवर्य भगवान बाबा गडकर यांचे जन्मशताब्दी सोहळ्याप्रसंगी असलेल्या कीर्तनाच्या सेवेसाठीचा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांचं तोंड भरीव वर्णन करतात विठल 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 हो संत मालिकेमध्ये महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज नाथ बाबा नामदेव राय याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये थोर संत पुरुष होऊन गेले असे गुरुवर्य हरिभक्त परायण भगवान बाबा गडकर त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रसंगी ही माझी उडी वाकडी सेवा बाबांच्या चरणी मी भावपूर्वक अशा प्रकारची समर्पित करीत आहे. तुकोबारायांचं वर्णन गुरुवर्य भगवान बाबांना साजेसं असंच आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी ही संत मंडळी आपण होऊन येत असतात आणि खरे जीवाचे मायबाप जर कोण असतील तर ते साधू संत. जीवाचे मायबाप फक्त मायबापच असू शकतात, कृपावंत होऊ शकत नाही, पण साधू संत जीवाचे मायबाप आहेत आणि कृपावंत आहेत असा मोठेपणा थोरपणा संतांच्या ठिकाणी असल्यामुळं भगवान बाबांचं अवतार कार्य म्हणजे संत मालिकेतील परिपूर्ण होय. विठल 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 हो भगवान बाबांचं अवतार कार्य आणि भगवान बाबांचं हे चरित्र सर्वापर्यंत अशा प्रकारचं पोहोचवावं याच हेतूने ते अगदी तोलामोलाचे असणारे हे संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचं अशा प्रकारचं हे अवतार कार्य या अभंगाशी तंतोतंत जुळत मिळत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू संतांचा महिमा शब्द कोटीत बसू शकत नाही. संतांचं वर्णन जर शब्दाने करायचं ठरलं तर ते सुवर्णाला पितळाचं पाली दिल्यासारखं होईल. विठल विठल हो संतांचा महिमा हे शब्दाने पूर्ण होऊ शकत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते, तरी पण आपल्या श्रद्धेनं आणि अनन्य भक्तीने आपल्याला जितकं वर्णन करता येईल तेवढं अल्पश्य चरित्र अशा प्रकारचं आपण चिंतन करू. गुरुवर्य भगवान बाबा हे बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव या गावी राहणारे. पूर्वींचा त्यांचा घराणा अहमदनगर जिल्ह्यातील सिक्री पाळडी तालुका अहमदनगर इथली ते अशा प्रकारचे रहिवासी होते. काही कालांतराने ही सर्व मंडळी घाट सावरगाव या गावी स्थायी झाली. भगवान बाबांचा जन्म त्याच्या पाठीमागे एक थोडासा इतिहास आहे. भगवान बाबा हे वंजारी कुळामध्ये जन्माला आले. वंजारी कुळाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे, या समाजातील स्त्रियांनी आतापर्यंत अभक्ष भक्षण म्हणजे मांस भक्षण केलेलं नाही. अशा या पवित्र कुशीमध्ये संत श्रेष्ठ भगवान बाबांचा अवतार झाला. विठल विठल बोला पुंडरीका
संत हे अवताराला येण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पुण्य लागतं. भगवान बाबांच्या आई वडिलाचं नाव तुबाजी पाटील आणि आईचं नाव कौतिकाबाई. माणसं दररोजच जन्माला येतात, पण जगामध्ये काही एक आदर्श अशा प्रकारच्या अवस्थेला पोहोचणारी व्यक्ती किंवा संत हे कुठेही जन्माला येत नसतात. पवित्र ते कुळ, पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. घाट सावर या गावी पूर्वी ग्रामीण भागामध्ये कथा कीर्तन व्हायची आणि गावामध्ये भावार्थ रामायणाची कथा चालू होती. आईसाहेब कौतिकाबाई ह्या नित्य नेमाने भावार्थ रामायण ऐकायला जात असत. भावार्थ रामायणामध्ये सूरवीर हनुमंताची, पराक्रमाची, प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी असलेली निष्ठा ही संपूर्ण कथा ऐकत असताना आईसाहेबांचं मन भगवंताचं चिंतन करायचं. आणि खरं सांगू का, परमार्थाची मदार ही देहावर अवलंबून नसून परमार्थाची संपूर्ण इमारत ही मनावर अवलंबून आहे. मन जर भगवतमय झालं असेल तर परमार्थ सार्थक होतो, अन्यथा या देहाने केवढाही अशा प्रकारचा पुरुषार्थ केला, परमार्थ केला, तरी भगवंत ते मान्य करत नाही. आईसाहेब मनपूर्वक कथा कीर्तन अशा प्रकारच्या श्रवण करायच्या आणि प्रभू रामचंद्राची कथा त्या ऐकायच्या. एक वेळेस अशी सुंदर अशा प्रकारची रामाची हनुमंताची कथा आईसाहेबने ऐकली, अंग अशा प्रकारचं टाकलं आणि मनन करू लागल्या की किती थोर अशा प्रकारचा राम भक्त हनुमान, काय बरं का अशा प्रकारचं वर्णन करावं त्या हनुमंताचं, असा जर पुत्र माझ्या पोटी जन्माला आला तर मी माझं खूप भाग्य समजेन. आईसाहेब त्या दिवशी खूप चिंतन करत करत अशा प्रकारच्या झोपी गेल्या. इतक्यात तुबाजी पाटील आले आणि दरवाजाला त्यांनी अशा प्रकारची हात थाप दिली. योगायोगाने तुबाजी पाटील आत येताच आईसाहेब सांगू लागल्या, अहो मला आत्ता अगदी 5 मिनिटापूर्वी पोथीहून आल्याच्या नंतर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला कुणीतरी फळ दिल्यासारखा भास झाला आणि प्रत्यक्ष माझ्या हातामध्ये ते फळ आलं. ज्याप्रमाणे अंजनीच्या हातामध्ये भगवान शंकरांनी फळ टाकलं होतं, त्याचप्रमाणे भगवंतांनी प्रत्यक्ष कौतिका आईच्या हातामध्ये एक फळ टाकलं. तुबाजी पाटील असले, अगं वेडे तुला स्वप्न पडलं असेल. नाही धनी आहो, हे पहा अगदी प्रत्यक्ष माझ्या हातामध्ये हे फळ आहे. हसत हसत तुबाजी पाटील म्हणाले, मिळाल्याचं तर मग घे खाऊन. आई साहेबाने ते फळ अशा प्रकारचं घेतलं. दैवयोगाने 9 महिने 9 दिवस परिपूर्ण होताच शके 1818 साली श्रावण वद्य त्रयोदशीला अगदी तिसऱ्या सोमवारी पंचमीचे दिवशी सूर्योदय समयी भगवान बाबांचा अवतार झाला. भगवान बाबांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस एक मोठं नवल घडलं. सूर्योदय समयी वाड्यामध्ये 108 दिवे लागले गेले. विठ्ठला 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 हो, जगाच्या पाठीवर असा कुठेही प्रकार घडलेला नाही. अगदी सर्व लोक आश्चर्यचकित झाली की 108 दिवे कशी काय लागली. भगवान बाबांचं पुढील अवतार कार्य म्हणजे अगदी दिव्य भव्य असं होतं. मला असं म्हणायचंय, त्या दिव्यत्वाने जणू भगवान बाबाचं स्वागतच केलं होतं. आणि गम्मत सांगू का, परमार्थाचे संस्कार हे उपजताच असतात. अनंत जन्माचं पुण्य जर पाठीचे असेल तर परमार्थ घडतो. परमार्थ घडण्यासाठी पुण्य लागतं आणि संसार घडण्यासाठी पाप लागतं. विठ्ठला विठ्ठला हो, प्राय पापाने संसार आवडतो आणि त्या संसारातून पार पडण्यासाठी पुण्य संपादन करावं लागतं. भगवान बाबांचा जन्म झाला, बालपण अशा प्रकारचं वाढू लागलं. 5 वर्षाचा अशा प्रकारचा हा बाळ झाला. तुबाजी पाटलांनी भगवान बाबाचं नाव आबा ठेवलं. भगवान बाबाचं मूळ नाव हे आबा, आणि आबा म्हणून गावातली सर्व मुलं भगवान बाबाला हाका मारायची. शाळेत गेल्याच्या नंतर 5 वर्षाचा हा मुलगा सरांकडून पाढे शिकण्याच्या ऐवजी सरांनाच पुस्तकं शिकू लागला. गुरुजींनाच गणित शिकू लागला. गुरुजीने हाताला धरलं आणि तुबाजी पाटलाकडे आले. अहो तुबाजी पाटील, हा मुलगा काही सामान्य नाही. अगदी मला पहिलीच्या वर्गात दाखल केलेला हा मुलगा मला तब्बल अगदी मॅट्रिकची गणितं सांगतोय. तुम्ही याला अशा प्रकारचं घरामध्ये ठेवू नका. हा एक जगामध्ये महान अशा प्रकारचा मोठा होऊन गाजणार आहे. तुम्ही याला कुठेतरी अशा प्रकारची शाळेची आणि शिक्षणाची सोय करा. गावामध्ये आणि पूर्वीच्या काळी शिक्षणाच्या एवढ्या सोयी उपलब्ध नव्हत्या. जेमतेम बाबाचं 5वीपर्यंत शिक्षण झालं आणि पुढील सोय लागत नसल्यामुळं अगदी या रीतिवाजाप्रमाणे ग्रामीण भागाप्रमाणे भगवान बाबा गुरुढोरं राखण्यासाठी शेतामध्ये जायची. एकदा असा प्रकार झाला, दुपारची अशा प्रकारची 12 वाजली. सोबत 1-2 मित्रमंडळी होती. भगवान बाबाचा एक भाऊ पण होता. त्याला खूप अशा प्रकारची भूक लागली. आणि तो भूक भागवण्यासाठी भगवान बाबाला जेवण मागू लागला, मला काहीतरी खायला दे. आबाने सांगितलं, अरे अजून भाकरी आलेल्या नाहीत, तुला काहीतरी देतो. पण भावाने जास्तच हट्ट धरल्यामुळं भगवान बाबांनी आपल्या आयुष्यातला पहिला चमत्कार त्या ठिकाणी केला. अगदी एक बाजूला दगड सारला आणि त्या दगडाच्या खालून एक गरम गरम भाकरी आपल्या भावाला खायला दिली. बरीचशी मुलं होती, त्या मुलांनी तो सगळा प्रकार पाहिला आणि बाबाने सांगितलं की पा, याच्यानंतर गावात कुठलीही गोष्ट कोणाला सांगू देऊ नका. खरे संत तेच आहे की ज्यांच्याकडे अलौकिक सामर्थ्य असताना सुद्धा ते तीळ मात्र लोकेशनात पडत नाही. तुमचं आमचं उलट आहे, गुणाचा अभाव आहे, गुण काहीच नाही आणि दांगडू मात्र जास्त आहे. विठ्ठल 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 हो. मग अखंड अशा प्रकारचं परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, जी वाणी सतत ईश्वर चिंतन करते, जी वाणी अखंड भगवत स्मरण करते, त्या वाणीमध्ये एक प्रचंड शक्ती निर्माण होते. आघात अशा प्रकारची दैवी सामर्थ्य आणि वाघ अशा प्रकारचे बाहेर पडतात. गुळ राखण्याचं काम चालत असताना शेजारून अशा प्रकारची एक वाट जात होती आणि त्या वाट्याने डिगुळकर गीते भवनचं अशा प्रकारचं वारकऱ्यांचं ते सामुग्री मंडळ पंढरपूरच्या यात्रेला जात होतं. आबा अशा प्रकारचं पुढं आले आणि विचारलं, काहो मंडळी आपण कुठे जात असतात? गीते बाबांना सांगितलं, बाळ भगवान पंढरी जगदीश विठ्ठलाच्या भेटीसाठी आम्ही पंढरीला जातो. अहो देवाला भेटल्यानं काय होतं? बाबा रे, देवाची जर भेट झाली तर या नरदेहातून जो कृतार्थ होतो. आबाचं मन वारकऱ्यांच्या शब्दाकडे लागलं, काहो येऊ द्या ना मला तुमच्या बरोबर पंढरीला. आणि कुठलाही एक विचार न करताना 5 वर्षाचा आबा हा पंढरपूरला वारकऱ्यांच्या सोबत चालत आला. पंढरीचं काय वर्णन करावं? मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. अखंड अशा प्रकारचं ब्रह्मांड नायक परमात्मा सावळ्या विठ्ठलाची ती मूर्ती पाहून आबाचं मन गहिवरून आलं. आम्हाने निश्चय केला, याजसाठी केला होता अट्टहास, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे विठ्ठला, आजन्म तुझी सेवा करायची, तुझ्या चरणापासून मला आता दूर करू नको, असं मागणं भगवान बाबांनी पांडुरंगाच्या चरणावर मागितलं. आणि पुंडलिकाच्या दारामध्ये गीते बाबांच्या हाताने भगवान बाबांनी माळ घातली. विठ्ठला विठ्ठला हो. आबा इकडे वारीला निघून आल्याच्या नंतर घरची मंडळी खूप घाबरली. 5 वर्षाचा हा मुलगा कुठे निघून गेला, पत्ता नाही, संघ काय गेलं ते माहिती नाही. कोणीतरी एकाने सांगितलं की तुमचा आबा वारकऱ्यांच्या सोबत पंढरपूरला गेला आहे. आई वडील खूप काळजी करू लागले. मुलगा एकटा गेला, सोबत पैसे नाही, कोण अशा प्रकारची याची काळजी घेणार, म्हणून आई वडील खूप काळजी करू लागले. वारी संपल्याच्या नंतर भगवान बाबा गावात आले, ते घरी गेले नाही, मंदिरावरती जाऊन बसले आणि काही केल्या गावात येईना. कोणीतरी बातमी कळवली, तुबाजी पाटील तुमचा आबा अशा प्रकारचा मंदिरावर येऊन बसलेला आहे. आई वडील धावत धावत मंदिरावर आली, पाहतात तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ अशा प्रकारची घातलेली आहे. अरे आबा कुठे गेला होतास? आम्हाला विचारलं नाही. बाबा मी पंढरपूरला गेलो होतो. अरे ठीक आहे, आता घरी चाल. काय सांगितलं आबांनी? बाबा मी घरी येतो, पण घरातील सगळ्या माणसांनी पवित्र तुळशीच्या माळी घातल्याशिवाय मी अजिबात घरात पाय टाकणार नाही. लहान लेकराचं हे ओळख भगवंताशी असणारं प्रेम पाहून सर्वांना आनंद झाला. आणि या लहान अशा प्रकारचं आबांचं सर्वांनी ऐकलं आणि सर्वांनी गळ्यात माळी घातल्या आणि बाबा घरी गेले. विठ्ठल विठ्ठल हो. एके दिवशी गावामध्ये कुणीतरी दीक्षा देणारे गुरु आले होते. बाबांनी ते पाहिले आणि विचारलं, आई मला पण गुरुदक्षिणा अशा प्रकारची घ्यायची आहे. तुबाजी पाटलांनी सांगितलं, भगवान आपले वंश परंपरेचे गुरु नारायणदेव बाबा यांचं संस्थान आणि त्यांच्या गादीवर असणारे माणिक बाबा हे आपले परंपरेचे गुरु आहेत. तुला जर इच्छा झाली असेल तर मी उद्या तुला नारायणगडावर नेतो आणि माणिक बाबांच्या हाताने तुला अशा प्रकारचा अनुग्रह देतो. भगवान बाबाला खूप अशा प्रकारची आवड निर्माण झाली आणि या लहानशा आबाला घेऊन तुबाजी पाटील नारायणगडावर आले. नारायणगडावर फार तपस्वी महान योगराज अशा प्रकारचे माणिक बाबा राहत होते. ही जी पूर्वीची मंडळी होती ना साधू संत मंडळी, ही अखंड स्मरण करायची, खूप चिंतन करायची, म्हणून त्यांना संत मुनी महंत अशा पदव्या मिळायच्या. हल्ली आमचं चिंतन बंद झाल्यामुळं आमचं संत पद गेलंय आणि बुवा पद आलंय. विठ्ठल 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 हो. तुबाजी पाटलांनी आबाजीला माणिक बाबांच्या पायावर घातलं. माणिक बाबाने तोंडाने हात फिरवला. तुभाजी पाटील, मुलगा फार सुंदर आहे हो, राहू द्या याला काही दिवस इथं. आणि भगवान बाबांचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. हो, संतांच्या पायावर तुभाजी पाटलांनी आबाजीला घातलं आणि भगवान बाबाच्या परमार्थाच्या जीवनाला अशा प्रकारे माणिक बाबाच्या संगतीमध्ये सुरुवात झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव. सद्गुरु भगवान बाबा की विठ्ठल 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 विठ्ठल. माणिक बाबाचे संगतीमध्ये भगवान बाबाचं मन खूप रमलं. काही केल्या आबा घराकडे जाण्याला तयार होईल. बाबा मला तुमच्या चरणाजवळ राहू द्या. माणिक बाबा म्हणाले, अरे आबा, परमार्थ काही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी कडकडीत वैराग्याची गरज असते आणि वैराग्या वाचून परमार्थ टिकूच शकत नाही. आबाने सांगितलं, बाबा माझा प्राण गेला तरी मी तुम्हाला सोडून कधीही घराकडे जाणार नाही. केवढीही आपल्या गुरुच्या चरणी निष्ठा, गुरुचरणावर जर प्रचंड भाव असेल तरच कुठलीही विद्या आणि देव सुद्धा प्राप्त होतो. गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. आबा काही केल्या घराकडे जाण्यासाठी तयार होईना. भगवंताचं सतत ईश्वर चिंतन करतो म्हणून माणिक बाबांनी सर्व जनसमुदायाच्या साक्षीने आबाचं नाव बदलून भगवान ठेवलं आणि तेच नाव सार्थक झालं आणि भगवान बाबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला. पण शिक्षण कमी, आता काय करायचं? सांगितलं, आबा तू घरी जा आणि आई वडिलांची परवानगी घेऊन ये. त्यावेळेस हा लहान आबा काय म्हणाला, माणिक बाबा तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू, काय मी पतित कीर्तिवानू, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण. माणिक बाबा तुमच्या चरणापासून मला दूर करू नका, तुम्हीच माझे मायबाप आहात. बाबांनी खूप आग्रह केला आणि आबाला आई वडिलांच्या भेटीसाठी पाठवलं. आबा घरी आला, माणिक बाबाच्या काना जशी कुंडलं होती तशी कुंडलं करून घेतली आणि भगवान बाबांनी सांगितलं, आई मी आता पुन्हा कधीही घरी राहणार नाही. माणिक बाबाच खरे माझे मायबाप आणि गुरु असून माझं संपूर्ण आयुष्य मी माणिक बाबांच्या अशा प्रकारचं सेवेत घालवणार आहे. सर्व लोकांना परमार्थाची आवड असल्यामुळं आबा पुन्हा गडावर आला. गडावर येऊन पाहतात तर आबा जिकडे तिकडे पाहतायत, माणिक बाबा गडावर नाही. मादळ मोही या गावी माणिक बाबा गेल्याचं भगवान बाबाला समजलं. गडावरून पुन्हा मादळ मोहीला भगवान बाबा पायी चालत गेले. पथात तो मंदिरावर माणिक बाबा बसलेले. गावातील ज्या माणसाकडे सद्ग्रस्ताकडे भोजनाचा कार्यक्रम होता तो बोलण्यासाठी अशा प्रकारचा आला. माणिक बाबा आणि सगळी शिष्य मंडळी जेवायला गेली आणि आबा बेरडावर बसून राहिला. आपल्या सोबत आणलेली आणि आईने दिलेली भाजी भाकरी आबा अशा प्रकारचा खाऊ लागला. इकडे ताटं वाढण्यात आली. जेवायला सुरुवात झाली. माणिक बाबा पाहतात तर आबा दिसेना. अरे प्रत्यक्ष माणिक बाबा येऊन पाहतात तर ते अगदी बेराडावर भगवान बाबा अशा प्रकारचं भाकरी खात आहेत. माणिक बाबांचे डोळे भरून आले. केवढं हे शिष्यप्रेम. अरे आबा तू जेवायला का आला नाहीस? बाबा तुम्ही मला घराकडे पाठवलं ना, मला अशा प्रकारचं जेवण गोड लागेना. तुम्हाला पाहिल्याशिवाय मला अन्नाचा घास घ्यायचा नव्हता. आता तुमचं दर्शन झालं, आईना दिलेली भाजी भाकरी मी खातो, मला हीच भाकरी गोड वाटते. माणिक बाबांचं हृदय भरून आलं. केवढं हे गुरु शिष्य प्रेम माणिक बाबा आणि भगवान बाबाला अशा प्रकारचं आपल्या हृदयाशी लावलं, मायेचा हात तोंडावरून फिरवला आणि माणिक बाबाने आपलं संपूर्ण अशा प्रकारचं कृपादान भगवान बाबाला अर्पण केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, जगामध्ये तीन नाते अभेदाची आहे. देवाचा आणि भक्ताचा अभेद असतो. ज्या देवभक्तात भेद ते देवभक्त नाही. गुरु आणि शिष्याचा अभेद असतो. ज्या गुरु शिष्यात भेद ते गुरु शिष्य नाही. आणि पती पत्नीचा अभेद असतो. ज्या पतीपत्नीत भेद ते पती पत्नी नाही. माणिक बाबा सर्वज्ञ होते. महान अगदी तपस्वी थोर संत पुरुष होते. त्याने आपल्याकडचं संपूर्ण अशा प्रकारचं भगवान बाबाला द्यायचं ठरवलं आणि विचारलं, भगवान तू जर मला काही चमत्कार दाखवशील तर मी असं समजेन की माझा भगवान पक्का आहे आणि मी तुला माझा अशा प्रकारचा मंत्र उपदेश देईल. भगवान बाबाने विचारलं, बाबा सांगा ना मग मी काय करू. अरे या शिखरावरून जर तू उडी टाकली ना, मी असं समजेन की माझा भगवान पक्का आहे आणि मी तुला मंत्र उपदेश देईल. नारायणगडावरचं अगदी ते देऊळ इतकं उंच, 100-200 फुटावरून भगवान बाबा चालत अगदी तरतर अशा प्रकारचे वर गेले आणि माणिक बाबांचं नाव घेत मोठ्या कळसावून भगवान बाबांनी खाली उडी टाकली. माणिक बाबाच्या अंगाल तर घामच फुटला. अरे बापरे बाप, ही सामान्य व्यक्ती नव्हे आणि आपल्याकडचं संपूर्ण अशा प्रकारचं ज्ञान माणिक बाबांनी भगवान बाबाला देऊन टाकलं. योगायोगाने त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे महान थोर संत बंकटस्वामी गडावर आले. बंकटस्वामीची नजर भगवान बाबावर गेली. काही चिन्हे ही अंगातच असतात माणसाच्या. चिन्हे उमटती अंगी शकुनाजोगी उत्तम. बंकटस्वामीने विचारलं, माणिक बाबा हा मुलगा कोण? हा ना माझा भगवान. माणिक बाबाला भगवान म्हणजे आपलाच वाटायचा. चुकून कधी त्याने अशा प्रकारचं भगवान बाबाला अंतर दिलं नाही. हा माझा भगवान. फार अशा प्रकारचं भगवान त्याचं चिंतन करतो. बंकटस्वामीने विचारलं, मग त्याला काही शिक्षणाची सोय? माणिक बाबाच्या जीवावर आलं भगवान बाबाला कुठं पाठवायचं. पण बंकटस्वामीने सांगितलं, माणिक बाबा मुलांची लक्षणं काही अशा प्रकारची वेगळी आहेत. तुम्ही याला माझ्या बरोबर आळंदीला पाठवा. तिथं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी भगवान बाबाला सर्व इद्या प्रकारची शिकवतो. आणि मोठ्या जड अंतकरणाने माणिक बाबांनी बंकटस्वामी बरोबर भगवान बाबाला आळंदीला पाठवलं. आळंदीत आल्याच्या नंतर आळंदीचं काय वर्णन करा. प्रत्यक्ष ज्ञानियांचा राजा समाधीमध्ये कैवल्य अशा प्रकारचा असणारा ठेवा जो श्रद्धेने या ठिकाणी राहील. अगदी नुसतं अजानुक्षाची पाने आणि भक्षून करून नुसती श्रद्धा जर माऊलीच्या चरणावर ठेवली तर या ठिकाणी ज्ञान होतं. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वदनी वदेतो अखंड वासुदेवची होतो. आळंदीमध्ये सर्व विद्या पारंगत होऊन कीर्तन करण्यामध्ये प्रवचन करण्यामध्ये मृदंग वाजविणे गायन करणे अगदी संपूर्ण कला आत्मसात करून भगवान बाबाचं परिपूर्ण शिक्षण होऊन भगवान बाबा माणिक गडावर गेले. पूर्वीच्या काळी गडावर कीर्तन होत नसत. माणिक बाबा कुठलं तरी भजन करायचे. पण भगवान बाबा कीर्तनकार झाल्याचं संपूर्ण समाजाला माहिती झालं. गडाच्या परिसरातील सर्व भक्त लोकांना माहीत झालं आणि माणिक बाबांनी आपल्या लाडक्या शिष्याचं कीर्तन गडावर ठेवलं. भगवान बाबांनी आपलं पहिलं कीर्तन गडावर केलं. अमोघ वाणी रसाळ अशा प्रकारची त्या वाणीमध्ये शक्ती शांत स्वभाव ब्रह्मज्ञान अगदी विनोदातून सांगण्याची शैली यामुळं भगवान बाबा अगदी अल्पवयात लोकप्रिय झाले. आणि बाकीच्या पालख्याप्रमाणे आपली पालखी सुद्धा पंढरीला जावी म्हणून 1856 साली भगवान बाबांनी पखाल डोहते अशा प्रकारची पंढरपूर पायी यात्रा सुरू केली आणि ती आस्थागायत चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, भगवान बाबासारखा मोठा सप्ताह महाराष्ट्रात कुठेही होत नव्हता. भयंकर अशा प्रकारचा मोठा सप्ताह असायचा. तो सप्ताह सुद्धा भगवान बाबांनी गडावरती सुरू केला. कथा कीर्तन सुरू केली. समाज प्रबोधन लोकशिक्षण जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामान्य माणसाचा सुद्धा उद्धार व्हावा या हेतूने भगवान बाबांनी कीर्तन करायला सुरुवात केली. भगवान बाबाचा परमार्थ फार वैभवाचा होता. हत्ती घोडे पालख्या बग्गे आणि खरं सांगू का ज्यांच्या जीवनात त्याग सामावलेला आहे सुख त्यांच्या पायावर लोटांगण घेतात. तुमच्या आमच्या आसक्तीमुळे दुःखाचा अशा प्रकारचा सदा सदा अनुभव आपण घेत असतो. भगवान बाबाकडे एवढं वैराग्य होतं. आयुष्यात त्यांनी कधी चुकून कोणाला पैसा मागितला नाही. पण सहज जरी बाबा कोण्या गावात अर्धा तास थांबले तरी पैशाचा अशा प्रकारचा गच्च सासायचा. अगदी पोतं पोतं पैसा सासायचे. भगवान बाबाचा परमार्थ वैभवांचा होता. वाढता परमार्थ आणि सज्जनांचं सांगू का? काहीच सांगण्याची गरज नसती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. कीर्तिमुखी त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. वाणी सतत ईश्वर चिंतन करते, भगवंताचं स्मरण करते, यांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत असते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्तिमुखी त्यांचे नारायण. भगवान बाबांनी परमार्थ सुरू केला. हरी भजन हे दवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. कथा कीर्तनाच्या रूपाने ब्रह्मानंदाचा अशा प्रकारचा आनंद भगवान बाबा आपल्या कीर्तनातून सामान्य लोकाला उत्प्रेरित देऊ लागले. साधू संत मायबाप किती दयाळू आहे. या मृदंगाच्या या अगदी अशा प्रकारच्या विण्याच्या आणि या टाळाच्या स्वरामध्ये जो ध्वनी म्हटला जातो, या ध्वनीने सामान्य माणसाला क्षणात ब्रह्मानंद प्राप्त होतो. लावो नि मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेवू ब्रह्मरस आवडीने सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अखंड ईश्वराचं चिंतन करत भगवान बाबांनी संपूर्ण महाराष्ट्र कथा कीर्तनाने धळून काढला. वाढता परमार्थ, वाढता अशा प्रकारचं ज्ञान, हे सगळं काही परमेश्वर कृपेने यथोचित चालू होतं. पण गंमत अशी आहे, मनुष्य एकदा वाढला ना की जिथे देव तिथे दुर्जन, प्रकाश तिथे अंधार आणि सज्जन तिथे दुर्जन असतात. भगवान बाबाची कीर्ती बऱ्याचशा लोकाला सहन झाली नाही. भगवान बाबाचा हा मोठेपणा बऱ्याचशा लोकांच्या अशा प्रकारच्या नजरेत खुपू लागला. कारण भगवान बाबा ज्या गडावर राहत होते त्या गडाचे हक्काचे वारसदार महादेव बाबा लहान होते आणि नारायणगडे मराठी समाजाचं संस्थान. संताला जाती नसते महाराज. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मा मंगळ. काही कुटील लोकाला असं वाटलं की माणिक बाबा गेल्याच्या नंतर भगवान बाबा गादीवर बसणार आणि ही आपल्या हातची सत्ता चालल्या जाईल म्हणून या लोकांनी नाही नाही त्याशा प्रकारचे प्रकार केले. भगवान बाबाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण देवराखे तया मारी लकोन न मोडे काटा विंडतावन. अनेक अशा प्रकारच्या प्रसंगामधून भगवान बाबा वाचले आणि काही केला भगवान बाबा ऐकत नाही म्हणून क्रांतीवीर नाना पाटलाला या मंडळीने बोलून घेतलं आणि क्रांतीवीर नाना पाटलाचा दरारा फार मोठा होता. नाना पाटील ज्या ठिकाणी जातील त्या माणसाला बेड्या ठोकून यायचे आणि त्या नाना पाटलाला लोकांनी बोलून घेतलं. पाटील, या ठिकाणी असणारा संत हा वंजारी समाजच आहे, ही गादी मराठ्यांची आहे, तुम्ही भगवान बाबाला कुठल्याही परिस्थितीत गडावून काढून द्यायचं? नाना पाटलांचा काय रुबाब सांगाव. नाना पाटील गडावून अशा प्रकारचे दाखल झाले. शिष्यमंडळी दारात उभी होती. विचारलं, बाबा कुठे आहे? आत पूजा करतायत. त्यांना सांगा मी नाना पाटील आलोय. शिष्य आत गेला, सांगितलं, बाबा नाना पाटील आलेले आहेत. त्यांना म्हणा बसावं, मी अगदी पूजा संपल्याबरोबर बाहेर येतो. नाना पाटलांच्या डोक्यात अशा प्रकारचा राग चढला. काही जरी झालं तरी भगवान बाबाला अशा प्रकारचे नाळ ठोकल्याशिवाय जायचं नाही. ते नाला अशा प्रकारच्या पाय ठोकायचे. क्रोध अशा प्रकारचा नाना पाटलाला चढलेला. पण गंमत अशी महाराज, संत ते संतच असतात. मृद्युस बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. शांत अशा प्रकारचे संत. भगवान बाबांची देवपूजा आटोपली, अंगावर उपरणं टाकलं आणि अगदी डोक्यावरची शिंडी भुरभुर उडतायत आणि बाहेर येतात. सुहास्यवदन तेजपुंज असणारा हा चेहरा पाहून नाना पाटलांचं मन कळवळलं. मनातला दुष्टभाव निभवून गेला. ज्यांच्या दर्शनाने जीवाला सुख होत तेच खरे संत. ही संतांची ओळख आहे. ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधू. बाबाला पाहून नाना पाटलांच्या अंतकरणातला राग निघून गेला आणि नाना पाटलांनी भगवान बाबाचे पाय धरले. बाबा मला क्षमा करा. काही एक न बोलता चालता भगवान बाबा म्हणाले, नाना पाटील हे असं होतच असतं. आणि नाना पाटील आश्चर्यचकित झाले की बाबा माझ्या हृदयातली गोष्ट तुम्हाला कशी कळाली. संत हे असे असतात. शेवटी सगळ्या गोष्टी निरुपाय झाला की लोक चारित्र्यावर शिंतुले उडवत असतात. अनेक अनेक प्रकाराने मनुष्य आटोक्यात आला नाही ना की त्याचं चारित्र्य अशा प्रकारचं हनन केलं की समाजामध्ये त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन होत असते. म्हणून या लोकांनी बाबावर काही आरोप घ्यायला सुरुवात केली. असा वाईट प्रसंग आला. नारायणगडावर बाबा झोपलेले आहेत. काही दुष्ट लोकांनी बाबांच्या उशाला अशा प्रकारची एका माऊलीची चोळी उशाला नेऊन ठेवली. सकाळी बाबा जागे झाले. बाहेर दिशेला बाबा गेल्याच्या नंतर या कुटील लोकांनी डाव रचला. बाबा बाहेरून येताच यांनी चुळबुळ करायला सुरुवात केली. बाबा तुम्ही श्री लंपट आहात, तुम्हाला या गडावर राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेता, हे तुमच्या अगदी उशाला ही चुळी कशाची? बाबाला काय चाललं काही कळे ना. ही सर्व पूर्वनियोजित गोष्ट होती. बाबाला ते शब्द सहन झाले नाही. कोणालाही न बोलता भगवान बाबा नारायणगडाच्या खाली आले आणि पखालडो हो एका वड्यामध्ये जाऊन भगवान बाबांनी ज्या इंद्रियामुळे लोकांनी आपल्याला दोष दिला ते इंद्रियच कापून टाकले. मोठा अवघड आहे. इंद्रिय कापल्याच्या नंतर देह संतांचा असो की कोणाचाही असो त्याचे परिणाम अशा प्रकारचे देहावर होत असतात. भगवान बाबा मूर्छित होऊन पडले. मंडळी काय सांगू, या ब्रह्मचर्याचं तेज एवढं प्रगाढ होतं, ज्या ज्या ठिकाणी रक्ताची थेंब पडली त्या त्या ठिकाणी तात्काळ कमरे एवढी तुळशीची झाडं तयार झाली. विठ्ठल 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 हो नोय हा सामान्य महिमा संतांचा. त्या ठिकाणी आज जर तुम्ही गेलात ना प्रत्यक्ष त्या तुळशी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बाबाचं मन मग खिन्न झालं, काय करावं. मंडळी ऐके ना, माणिक बाबांचा अशा प्रकारचा स्वर्गवास झाला होता. आता गड आपला सोडावा लागणार. बाबांनी गड सोडायचं ठरवलं. सर्व अशा प्रकारचं समाधीचं दर्शन भगवान बाबांनी घेतलं. माणिक बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. गडावरची माती उचलून आपल्या कपाळाला लावली आणि काही केल्या गडावरून बाबाचं मन अशा प्रकारचं निघेना. बाबा ढसा ढसा अशा प्रकारचे रडू लागले. त्याही वेळेस लोकांनी आपली क्रूर भावना सोडली नाही. अरे भगवान बाबा चाललेत पण काही गडाचं घेऊन जातील म्हणून बाबांनी हातावर त्या सगळ्या सुवर्णाच्या अंगठ्या फेकून दिल्या. अंगावरची कपडे सगळी फेकून दिली. अगदी धोतर नेसायचं ते सुद्धा काढून दिलं. आणि मला नारायणगडाचं काही नको, मला नारायणगडाचा लोभ नसून माझं मन भगवान बाबा माणिक बाबाच्या चरणापासून दूर होत नाही. कारण मी माणिक बाबाला शब्द दिला होता, बाबा मला किती जरी त्रास झाला तरी मी माणिकगड सोडून जाणार नाही. भगवान बाबा गडाच्या खाली आले. खाली अगदी अशा प्रकारचं दोन नंबर जात नाही. इतक्यामध्ये कुठलाही वारा नसताना नारायणगडावरचा सर्वात मोठा वृक्ष जो पिंपळ तो काड दिशी मोडून पडला. अगदी आवाज खाली पाडापर्यंत आला. माणिक भगवान बाबांनी विचारलं, जारे जाऊन पहा काय झालं ते. एक मनुष्य गेला, त्याने जाऊन पाहिलं आणि येऊन सांगितलं, बाबा गडावरचा पिंपळाच्या प्रकारचा मोडून पडला. भगवान बाबाच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी येवलं. बाबाने गडाकडे हात जोडले आणि आज नारायणगडावरची लक्ष्मी निघून गेली असं म्हणून भगवान बाबा ताड ताड अगदी हिमालयात जाण्यासाठी अहमदनगरला निघून आले. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान बाबांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याचा आपला निश्चय ठाम केला. वाऱ्यासारखी बातमी चौकडे पसरली. बाबा हिमालयात जाणार हे ज्याच्या त्याच्या कानावर गेल्याबरोबर सगळी मंडळी बाबाला आढळ झाली. पण विचारायचं कोणी आणि भगवान बाबाला रोखून ठेवलं ते खरे उपकार आहेत आपल्यावर. खरवंडीच्या बाजीराव पाटलाचे बाजीराव पापडला गोष्ट समजताच त्यांनी बाबाचे पाय धरले. बाबा असं करू नका, आई जर मुलावर रागवली तर मुलाने जायचं कुठं, तुम्ही अशा प्रकारचे या ठिकाणी थांबा. भगवान बाबांनी सांगितलं, बाजीराव पाटील तुम्ही संसारी माणसं, संसारी जीवांना संसाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवा लागतो. तुमचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा, मला आता जाऊ द्या. त्या बाजीराव पाटलांनी सांगितलं, बाबा काही जरी झालं तरी मी तुमच्या चरणापासून दूर होणार नाही. अनेक भक्तगणांचं प्रेम पाहून बाबाने आपला हिमालयात जायचा भेद अशा प्रकारचा कमी केला. आणि मग बाजीराव पाटलाने खरवंडीच्या एका मंदिरामध्ये एक प्रत लिहून ठेवली होती जनार्दन स्वामीच्या, की या धोम्यगडावर एक महात्मा येईल आणि या धोम्यगडाचा अशा प्रकारचा विकास करील. ती प्रत भगवान बाबांनी पाहिली आणि हा ईश्वरी संकेत आहे असं म्हणून खरवंडीवरून भगवान बाबा धोम्यगडावर आले. धोम्यगडावर सगळी शिष्यमंडळी जमली आणि अनेक लाखो भक्तांच्या साक्षीने धोम्यगडावर भगवान बाबांनी बांधकाम सुरू केलं. धोम्यगड हा पवित्र गड आहे. या ठिकाणी नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामीची समाधी आहे. या ठिकाणी पांडवांचे गुरु धोम्य ऋषी यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. अशा अनेक संत महात्म्यांच्या चरस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये अनेक शिष्यांच्या समुदायांच्या साक्षीने भगवान बाबांनी त्या ठिकाणी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे उद्घाटनाला म्हणून गडावर आले. त्यांच्याबरोबर बाबांचे सहकारी बाळासाहेब हार्दे, अनेक अशा प्रकारची मंडळी त्या ठिकाणी आली. आणि या सर्व मंडळीने त्याच वेळेस आपल्या धोम्यगडाचं नाव बदलून आवडत्या बाबांचं नाव म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड असं नाव ठेवलं. आणि भगवानगड हे नाव आज सार्थक झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो धोम्यगडावर आल्याच्या नंतर भगवान बाबांनी मोठ्या उमेदीने कामं केली. विठ्ठलाचं मंदिर अशा प्रकारचं बांधलं, सभामंडपाचं काम केलं, अनेक ठिकाणी बाबांनी विद्यालय स्थापन केली. अगदी अपंगाला गोरगरिबाला अन्नदान, निराश्रयताला आश्रय, दीन दुबळ्याला मदत आणि उच्च शिक्षणासाठी भगवान बाबांनी अनेकांना खूप खूप मदत केली. परमार्थ वाढता ठेवला आणि ही सगळी कामं करत असताना जगाचा परिपूर्ण उद्धाराकडे भगवान बाबांनी लक्ष ठेवलं. बाबांचा अशा प्रकारचा साक्षात्कार, बाबांची अनुभूती आणि बाबांचं चरित्र एवढंच आहे अशातला प्रकार नाही. बाबांचे अनेक शिष्याला मंडळीला आलेले साक्षात्कार आहेत, परंतु ती सर्व अशा प्रकारचा भाग आपल्याला पुढील भागामध्ये ऐकायला मिळेल. भगवान बाबांचा परमार्थ वाढला आणि भगवान बाबांचं कार्य पूर्ण होताच भगवान बाबांनी आपल्याला या अशा प्रकारचं या जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं. कारण ही संत मंडळी येत असती ना, अवतार तुमा धराया कारण उद्धाराया जन जड जीव किंवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. चंदनाच्या अंगामध्ये जसा गुण असतो आपला गुण तो सर्वांना देऊन आपल्यासारखं करतो, तद्वत भगवान बाबांनी आपला हरिभक्तीचा गुण लाखो अगदी अखिल महाराष्ट्राला देऊन या विठ्ठल भक्तीच्या मार्गामध्ये लावलं आणि बाबांनी जायचं ठरवलं. पौष शुद्ध एकादशीची यात्रा जरा मोठीच भरली होती. अनेक शिष्य मंडळीला बाबाला भेटण्यासाठी गडावर आली. बाबांना थोडा आजार होता. बाबा आजारी आहे असं कोणाला वाटलं नाही. एकादशीला रात्री कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी बाबा कमनीमध्ये बसले, सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांना उपदेश केला. गडावर यापुढे असेच येत जा, गळ्यात पवित्र तुळशीच्या माळे घाला, परमार्थ वाढता ठेवा, उपाशिरा अडचणीत राहा पण कर्ज काढू नका, कधी लाचार बनू नका, ईश्वराचं सतत चिंतन करा आणि गडावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. या म्हणण्याचा अर्थ लोकांना समजला नाही. बाबा दुसऱ्या दिवशी पुण्याला दवाखान्यात येणार होते असं सर्वांना माहीत असल्यामुळं सर्वांना हा अर्थ लक्षात आला नाही. बाबाला वाट लावण्यासाठी सगळी मंडळी सज्ज झाली. तांगा झुकण्यात आला. मागच्या फळीवर दोन्ही पाय ठेवून बाबांनी भगवान गडाची माती आपल्या कपाळाला लावली, मनोभावे नमस्कार केला आणि सर्व मंडळीला वर हात करून विनंती केली, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही
जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा,
आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा.
ओ सकल मंडळीला बाबांनी हात जोडले, बरं का,
आम्ही येतो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी.
बाबाला पुण्याच्या दवाखान्यामध्ये अशा प्रकारचं ऍडमिट केलं. नर्सिंग रुबी हॉलमध्ये डॉक्टर ग्रँड यांच्या अगदी देखरेखीखाली बाबांची तब्येत या ठिकाणी अशा प्रकारची पाहायला सुरुवात झाली. बाबा अशा प्रकारचा उपचार करू लागले. बाबा म्हणायचे, डॉक्टर आयुष्यामध्ये मी कुण्या माऊलीला स्पर्श केला नाही, ह्या सिस्टर मला इंजेक्शन देतात, तुम्ही मला येतून अशा प्रकारचं बाजूला करा बरं, मला अशा प्रकारच्या भक्त मंडळीशिवाय करमत नाही, मला ग्रंथ ऐकल्याशिवाय करमत नाही. बाबाने खूप आग्रह केला आणि बाबांच्याच उशाला नाथा मिसाळ अशा प्रकारच्या का भक्ताला ज्ञानेश्वरी वाचचं पारायण करायला सुरुवात केली. पौष शुद्ध पौर्णिमेत्री रात्र उलटत होती. रात्रीचे 11 वाजले आणि बाबाने नाथाला विचारलं, नाथा आता मला जायचं बरं, तू अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी मोठ्यानं वाचव. नाथाचं अंतकरण भरून आलं, बाबा असं का म्हणता तुम्ही, तुमच्यावर उपचार चालू आहे, तुमची तब्येत पण आता बरी होणार. पण नाथाने सांगितलं, बाबाने सांगितलं, नाथा नाही, तुला मी एका ओळीचा अर्थ सांगतो, तू लक्षात ठेव.
झाकलिया गटीचा दिवा, झाकलिया गटीचा दिवा, काय झाला नेनो केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी.
तसा लावलेला दिवा क्षणार्धात विझून जातो, त्याप्रमाणे ही भक्त मंडळी जगातून निरोप घेत असतात. नाथाचं अंतकरण भरून आलो, काय करावं त्याला काही सुचेना. रात्रीचे बरोबर 12 वाजून गेले. पौषवद्य प्रतिपदेची अशा प्रकारची पहाट सुरुवात झाली. बाबांनी मोठ्याने अशा प्रकारचं 3 वेळा ज्ञानोबा 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 असा उच्चार केला आणि हा महानात्मा आनंदामध्ये विलीन झाला. बाबा गेले ही बातमी कळताच डॉक्टर ग्रँड आले. सर्वांनी अशा प्रकारचं बाबाच्या निधनाचं वृत्त आकाशवाणीहून सर्व भक्त लोकांना कळवलं आणि बाबांचा पार्थिव देह गडावर नेण्यात आला. हा हा म्हणता सर्वकर ही बातमी पसरली आणि सर्व भक्त मंडळी गडावर पाहण्यासाठी जमा झाली. अगदी मंडळी वृक्षांना पानं कमी असतील एवढा भक्त समुदाय गडावर जमा झाला आणि त्या दुःखाचं वर्णन काय करावं.
बाबा गेले ही बातमी समजताच
सगळी मंडळी अशा प्रकारची अंकात करू लागली. कोणाला काही सुचे ना,
गेले ओ बाबा सगळीकडे अंकात झाला, गेले ओ बाबा सगळीकडे अंकात झाला,
भीमसिंह मारा दिले त्यांनी वारस गाधीला. बाबा गेले, ही उणीव कोण भरून काढणार, कोणीतरी गादीवर बसवणं परिहार्य होतो. म्हणून बंकट स्वामीचे आवडते शिष्य आणि आता सध्याचे भगवानगडाचे महंत सर्वांच्या अगदी परिचयाने भीमसिंह महाराजांचं गादीवर अशा प्रकारचं त्या ठिकाणी अभिषेक करण्याचं ठरलं. भीमसिंह महाराजाला रडू आवरेना महाराज, काय सांगावं. लाखो भक्त मंडळी बाबांच्या नावानं टाव पडू लागली. मग भीमसिंह बाबाने शेवटचा अभिषेक केला, आपल्या हस्ते त्यांनी झाकी केले बाबाला. बाबा गेले अमर झाले राहिली कीर्ती, बाबा गेले अमर झाले राहिली कीर्ती, जन करीती शोक आसवाने बिजली धरती. बाबा म्हणोनी हाका मारिती आम्हासी टाकिले, शिव्या देती देवाला तू ऐसे कारे केले. हे देवा तुझा आम्ही काय रे अपराध केला, आमच्या बाबाशी तू कारे घेवो निघेला. झाले बहू होतील बहू पर्यायसा नाही होणार, झाले बहू होतील बहू पर्यायसा नाही होणार, चंद्र सूर्या तोवर कीर्ती यांची राहणार. गेले निज धामा त्यांनी देवा पुला केला, गडावरी आसन घातले देवाचे पायाला. त्यांनी सांगितले आपण करा मार्ग त्यांचा धरा, त्यांनी सांगितले आपण करा मार्ग त्यांचा धरा, लीन होनी बाबाचे चरणी सेवा त्यांची करा. संदेश भगवान सेनेचा सत्य वापर करा, झाला चरित्र कीर्तनाचा शेवट गडाची वारी नित्य करा. असे या भगवानगडाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. बाबा जसे मोठ्या वैभवामध्ये सप्ता करत होते, तशाच प्रकारचा सप्ता 100 वर्षानं का होईना अशा प्रकारचा यावर्षी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री धर्मरक्षावे अवतार गेसी आपुल्या रक्षिसी भक्तजना हे बृद्ध वाक्य पूर्ण करणारे आमचे माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात हा सप्ताह आयोजित केला. गडावरचा हा संपूर्ण जन्मशताब्दी सोहळा आणि बाबांचा अशा प्रकारचा पुढील कार्याचा आढावा आपण कॅशेटच्या दुसऱ्या भागामध्ये पाहू. पूर्वी बाबांचं अभिष्ट चिंतन करून बाबांनी जे सांगितलं ते आपण श्रवण करूया. बाबांचा उपदेश सोपा असायचा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, पवित्र एकादशीचं व्रत करा आणि बनेल तेवढं परमात्म्याचं चिंतन करा. आम्ही सांगितले तुम्ही ऐकिले कथेचे महिमान, आम्ही सांगितले तुम्ही ऐकिले कथेचे महिमान, पुन्हा एकदा म्हणूया बाबाला म्हणती श्री भगवान. तू कामने गुण चंदनाचे अंबे, तू कामने गुण चंदनाचे अंबे. तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी संत जाना, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण, उद्धाराया जाना जडा जीवा, उदाराया जाना जडा जीवा, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण. जे विठ्ठल जे जे विठ्ठल, जे विठ्ठल जे जे विठ्ठल, जे विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोललेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारेला अधिकार मी आपुल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम।